श्रीराम प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरणपङ्काजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज या एप्रिल महिन्यातला तिसरा रविवार आहे आणि आपला सत्संगाचा आज कार्यक्रम आहे आणि योगायोगाने हा जो प्रश्न एक विचारलेला आहे तो सत्संगतीचा महिमा वर्णन करणारा अशा एका तुकोबांच्या अभंगावर प्रश्न विचारलेला आहे। अभंग असा आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये। असा तुकाराम महाराजांचा अतिशय गोड असा अभंग आहे। परमार्थातलं जर अतिशय महत्वाचं असं जर कुठलं साधन असेल, किंबहुना साधनांचं मुकुटमणी असं म्हटलं तरी चालेल, तर ते म्हणजे संतसंग। मोठ्या भाग्यानी महद भाग्यानी जर संतसंग लाभला तर काम होऊन जातं। याचा अर्थ ज्या करता परमार्थ करायचा, ज्या करता सर्व साधनांची खटपट करायची, ते साधून जात, ते म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होणं। याच जन्मामध्ये परत जन्म नाही येणे असं होऊन जाणं। आणि हे संतसंगतीने अगदी निश्चित साधत, म्हणजे अगदी स्वामी माधवनाथजी म्हणायचं तसं बॉन्ड पेपरवर लिहून देण्यासारखी गोष्ट आहे की संतसंग लाभला तर तुम्ही मुक्त होणार, एखाद्या बॉन्ड पेपरवर लिहून देण्यासारखी गोष्ट आहे। निश्चित एखाद्या वेळा बॉन्ड पेपर खोटा ठरू शकेल, पण ही गोष्ट खोटी ठरू शकणार नाही। तुकाराम महाराजांनी या संतसंगाचं महत्व या अभंगामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे। त्याच्यावर प्रश्न दोन विचारलेले आहेत की या अभंगात सहज या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे पहिल्याच चरणामध्ये जे तुकाराम महाराजांनी म्हणले की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, याच्यातलं सहज या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा। आणि दुसरा प्रश्न असा आहे याच अभंगावर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज जे म्हणतात की तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, याच्यातलं उपतिष्ठे पूर्व पुण्ये म्हणजे काय याचा खुलासा व्हावा असा हा प्रश्न विचारलेला आहे। थोडक्यात म्हणजे हे दोन शब्द सहज आणि परिउपतिष्ठे पूर्व पुण्य हे दोन शब्द या प्रश्नकर्त्यांना जे आढळलेत ते सोडून बाकीचा वकीचा अभंग त्यांना कळलेला आहे. बाकीच्या अभंगाबाबतीत त्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण खरं पाहिलं तर पूर्ण अभंग चिंतन करण्यासारखं आहे. पूर्ण अभंगाचं चिंतन करण्यासारखं आहे. त्यांनी म्हणलं तसं हे दोन शब्द थोडेसे घोटाळ्यात टाकणारे आहेत. बाकीचं जे आहे ते सहज आपल्याला शब्दार्थ जो आहे तो शब्दार्थ आपल्याला सहज लक्षात येतो. तुकाराम महाराज म्हणतात की संत चरण रज म्हणजे संतांचे चरणांची पदधुली जर सहज लागली सहज लाभली तर वासनेचे बीज जळून जाय. तर काय होतं? तर वासनेचे बीज जे निर्णय कामना असतात वासना ज्या असतात त्याचं मूळ जी देहबुद्धी की ज्या देहबुद्धीमुळे आपल्याला आपण देह आहोत देह मन बुद्धी म्हणजेच आपण असं जे आपल्याला वाटत असतं ते जळून जात ते बीजच जळून जात. स्वाभाविकपणे बीज म्हणजे एखाद्या झाडाचे बी सीड असं म्हणू आपण. जर बी जळलं तर ते अंकुरत नाही. परत त्याच्यापासून दुसरं अंकुर होऊन दुसरं रोप होण्याची शक्यता नाही नसते. तिथे ते संपून जात. तसं मी देह हा अबोध हे अज्ञान ही अविद्या जर गेली तर त्यापोटी निर्माण होणाऱ्या ज्या वासना की ज्या वासनांमुळे ज्या कामनांमुळे पुन्हा पुन्हा जन्म जीवाला घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं तू एकनाथ महाराज म्हणतात. वासनांमुळे जन्म घ्यावा लागतो. जी गोष्ट जन्मभर ज्या गोष्टीचा अभ्यास जीवाकडून केला जातो ती शेवटी मृत्यूसमयी पुढे उभी ठाकते आणि त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. हे अगदी सरळ सरळ असं शास्त्रीय असा हा सिद्धांत आहे. एकदा जय कृष्णमूर्तींना विचारलं होतं की व्हॉट इज आफ्टर द डेथ तर ते म्हणले व्हॉट इज बिफोर डेथ. त्यांची अशी पद्धत होती की ते जो प्रश्नकर्ता असायचा त्या प्रश्नकर्त्याला ते उलट प्रश्न विचारायचे आणि त्याच्याकडूनच उत्तर काढून घ्यायचे. जन्माचे मृत्यूच्या आधी काय आहे मॅलिस हेट्रेट असे जर सगळ्या जर गोष्टी असतील वाईट जर गोष्टी असतील तर दॅट इज आफ्टर डेथ. तेच जन्मानंतर त्याप्रमाणेच पुढचा जन्म त्याला घ्यावा लागेल. त्याला दुःखच भोगावं लागेल. ते जर चांगलं असेल तर उत्तम परोपकारी जीवन आहे सत्कर्म चाललेली आहेत. जसं ते एका अभंगामध्ये म्हणले जिणे गंगौ घाते पाणी जसा गंगेचा ओघ जावा तसं जीवन जर चाललेलं असेल तर काय होणार उत्तम जन्म लाभेल. भगवद्गीतेने जसं म्हणले की पूर्वाभ्यासेने ते नैव यते यवशोपी सा जसा पूर्वाभ्यास आहे तो त्याला पुढच्या जन्मामध्ये जसाच्या तसा लाभतो आणि त्याची साधना सुरू होते. पण तुकाराम महाराज अभंगामध्ये वैशिष्ट्य असं सांगतायत, सत्संग संतसंग या साधनेचं वैशिष्ट्य विशेषता अशी सांगतायत की पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. कशामुळे? तर संत चरणांची पदधुली जर सहज लागली तर पुन्हा वासनेचं बीज जळून गेल्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. याच्यामध्ये सहज हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये संतांच्या कडे आपण कशा करता जातो आहोत, किती शरणागत भावानी जातो आहोत आणि ती शरणागती उसली तर नाही ना, ओढून तळून आणलेली तर नाही ना. स्वामी माधवनाथांकडे बऱ्याच वेळेला आम्ही असं पाहिलं की त्यांच्या ठिकाणी खूप शरणागत, खूप त्यांच्या ठिकाणी असं वाटतं की किती ही शरणागती, किती हा भाव यांच्या ठिकाणी. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये पाहिलं तर काहीतरी वेगळंच दिसत आहे. त्यांच्या ठिकाणी एकदम शरणागत दिसतंय पण व्यवहार तसा नाही, व्यवहार विचित्र चाललेला आहे. याला शरणागती म्हणायचं नाही, याला शरणागती म्हणता येणार नाही. जसा भाव संतांच्या ठिकाणी आल्यानंतर दिसतो आहे तसाच भाव सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी, सर्व व्यक्तिमात्रांच्या ठिकाणी जर प्रगट होत असेल तर ती शरणागती खरी समजायची. सर्व भावानी ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात तसं, तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिघ. कस मोहदधी का गांग रिघाले जैसे, ते जे दृश्य जे असत गंगा नदी खूप विशाल झालेली असते, जेव्हा ती सागराच्या जवळ येते तेव्हा ती खूप विशाल झालेली असते. आपल्याला कल्पना देखील येणार नाही एवढं भाव पाणी त्या गंगेच्या पात्रामध्ये असत. तसं हा जो शरणागत होणारा जो साधक असतो त्याच्या ठिकाणी सर्व भाव भरून आलेले असतात, सर्व भाव दाटून आलेले असतात आणि सर्व भावानी तो एकरूप होतो. एकरूपता ही शरणागती आहे आणि ही जी शरणागती आहे ती सहज, सहज हा शब्द खूप परवलीचा असा आहे, खूप महत्वाचा असा आहे. समर्थांनी दासबोधामध्ये एका ठिकाणी असं म्हणले की सहज देव जपत ध्याने. तुम्ही जप ध्यान करता करता त्याच्याशी तन्मय होऊन गेलेला आहात, त्या जपाशी जपामध्ये रंगून गेलेला आहात, ध्यानामध्ये तन्मयता झालेली आहे. असं जर झालं तर देव सहज आहे, नाहीतर तुम्ही खटपट करता आहात, फुटक मन एकवटले तेने तुटक ध्यान केले तेने काय हाता आले, म्हणून ते म्हणतात सहज देव जपत ध्याने, सहज देव पूजा स्मरणे, सहज कीजे, तुमचं सहज कर्म, सहज मी करता नाही राम करता आहे या भावानी सहज कर्म चाललेलं आहे. सहज कीजे ते भगवाने मान्य कीजे. सहजता जर असेल त्याच्यामध्ये जर ओढून ताणून जर नसेल आणि अर्थात ही सहजता हळूहळू अभ्यासाने साधणार, एकदम साधणार नाही, साधक प्रयत्न करत असतो. साधकावर विनोबा असं म्हणतात की साधकावर जर ढोंगाचा जर आरोप करायचा म्हणलं तर सहज सिद्ध होऊ शकेल, पण त्याचा तसा उद्देश नसतो, त्याचा उद्देश तो नसतो। तो जर प्रामाणिक असेल तर प्रत्येक ह्याच्यातून तो पुढे 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 अडखळत का होईना पुढे पुढे तो पावलं टाकत असतो, आणि असं करता करता ही सहज स्थिती, सहज स्थिती हा सुद्धा समर्थांनी एक अतिशय महत्वाची अशी संकल्पना सांगितलेली आहे। सहज स्थिती, उन्मनी, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या अंतिमतः बोध दर्शवणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून संतांच्या ठिकाणी सर्व भावानी सहज अशा तऱ्हेने जर शरण जाता आलं, संत चरण धुली रज याचा अर्थ त्यांच्या चरणांची धुली, याचा अर्थ ज्या बोधानी ते वावरत असतात, सर्व विश्वात वावरत असताना संत पूर्ण बोधानी वावरत असतात। एकनाथी भागवतामध्ये तर एकनाथ महाराजांनी फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे की असा जो कोणी महात्मा असतो, श्रीकृष्ण उद्धवांना या महात्म्याचं वर्णन करत असताना श्रीकृष्ण प्रत्यक्ष असं म्हणतात की असा जो महात्मा जर चालत असला तर मी अनुव्रजामि अहम नित्यम, मी त्याच्या मागे मागे धावतो। का? तर त्याच्या चरणातून जी धूल उडते ती माझ्यावर पडून मी पवित्र होतो। अनुव्रजामि अहम नित्यम पुयेयेत अंघ्री रेणुभिः, त्याच्या चरणातून उडणारे जे रजकण असतात ते माझ्यावर पडल्यामुळे मी पवित्र होतो, असं या महात्म्याचं वर्णन केलेलं आहे। म्हणून सर्व भावानी जर आपण संतांच्या चरणी जर शरणागत झालो, संत चरण रज लागता सहज, सगळे आपले पूर्वग्रह टाकून देऊन सर्व आपल्या ज्या पूर्वकल्पना असतात त्या सोडून देऊन पूर्ण शरणागत भावानी जर संतांच्या चरणावर जर मस्तक आपल्याला ठेवता आलं तर तुकाराम महाराज म्हणतात की ज्यामुळे जन्म घ्यावा लागतो ते वासनेचे बीज, मी देह हा संकल्प, मी देह हा अबोध, मी देह हा हे अज्ञान निघून जात, आणि हे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने परमार्थाचे जो मार्गक्रमणा जी असते ती खऱ्या अर्थाने सुरू होते। आणि ती कशी सुरू होते त्याचं सुंदर वर्णन पुढे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे। फारच घशाल कोरड पडण्यामुळे संतांच्या संगतीमध्ये केल्यावर परमार्थ कसा खुलला जातो, कसा तेजस्वी होतो, त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात। ते म्हणतात मग रामनामी उपजे आवडी, रामनाम तर सगळेच जण घेतात पण आवडीने रामनाम घेणं जे असतं, प्रेमाने रामनाम घेणं जे असतं ते संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर होतं। संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर रामनामाची महती कळते, रामनामाचं मध्ये गोडी काय आहे। जेव्हा स्वामीजी नाम सांगत असतात आणि त्यांच्या पाठोपाठ आपण जेव्हा नाम घ्यायला लागतो तो कुठेतरी तो स्पर्श होतो, कुठेतरी वाटतं किती गोड आहे नाम, असं जेव्हा होतं आणि एकदा नामामध्ये गोडी एका नामामध्ये वाटली की मग पुढच्या नामामध्ये, त्याच्या पुढच्या नामामध्ये, आणि मग घेतच राहावं असं वाटतं। असं घेतच राहावं असं वाटणं हे नामाच्या बाबतीमध्ये जे आहे ते संत संगतीमध्ये गेल्यावर होतं. संत संगतीमध्ये गेल्यावर रामनामाची गोडी जिव्हा, तुकाराम महाराज म्हणतात की जिव्हेला गोडी निर्माण होते. मिटक्या मारत नाम घेणं असं जे म्हणतात, मिटक्या आपण एखादा आपला आवडता पदार्थ जो असतो तो असं म्हणतात की मिटक्या मारत खातो, तसं मिटक्या मारत नाम घेणं. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. घडीने घडी प्रत्येक सुख वाढत आहे, आतमध्ये सुख वाढत आहे, आत आत सुख वाढे. ध्यान करत असताना मुख्यतः जी साधनेची मार्गक्रमण आहे त्याच्यातले कुठले आपल्याला पथ्य पाळायची आहेत ती पथ्य देखील सद्गुरू सांगत असतात, संत सांगत असतात. आपण आज सकाळी जे प्रवचन ऐकलं, यमनियम पाळणं, ही पथ्य पाळली तर खऱ्या अर्थाने परमार्थ घडणार. नाही तर रामनाम घेतो आहे आणि इतर ठिकाणी मन धावत आहे, विषयांच्या ठिकाणी मन धावत आहे, कशी गोडी निर्माण होणार? थोडंसं नाम घ्यायला लागलं की वाटलं खूप नाम घेतलं. एक जण तर म्हणले की हा आमचं काय होतं माहितीये का, थोडं नाम घ्यायला लागलं की जांभळंच यायला लागतं. काय गोडी नाही ना त्याच्यामध्ये. टीव्ही लावलेला आहे, आवडती सिरियल चालू आहे, मग तुम्हाला जांभळी येते का? मग नाही जांभळी येत, कारण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, पुढे काय होणार पुढे काय होणार. तसं रामनाम एक नाम झालं, दुसरं नाम, तेच नाम चाललेलं आहे, काय तेच चाललेलं आहे, काय त्याच्यामध्ये. पण संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर ह्याच्यातली गोडी कळते, घेतच राहावं असं वाटतं. सुख घडोघडी आणि आतमध्ये सुख वाढायला लागतं. म्हणून सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी बाह्य युक्तीची मुद्रा पडे, आज सकाळी जसं सांगितलं तसं युक्तीची मुद्रा बाहेर पडली पाहिजे, यमनियमाची युक्ती साधली पाहिजे, संयमित जीवनाची युक्ती साधली पाहिजे. संयमित जीवन जर झालं, बाहेरी युक्तीची मुद्रा पडे, तर आत आत सुख वाढे. ते तर सहजची योगू घडे नाभ्यासिता. सकाळी स्वामीजी म्हटले न अभ्यास करता असं नाहीये त्याचा अर्थ. अभ्यास करता करता थोडं जरी घेतलं तरी आतमध्ये सुख पाठायला लागतं. आणि काय होतं, कंठी प्रेम दाटे, भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप, आतमध्ये स्वयं एव आविर्भवती अनुभावयती भक्तान. भगवंत स्वतः आतमध्ये प्रकट होतो, याच्याविषयी प्रश्न नाही यावर का त्यांचा. पण हे कसं होतं? आणि प्रश्न पुढचा, दुसरा प्रश्न असा आहे की तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. हे जे संतसंगाचं साधन आहे ना, संतसंगतीचं, ते अतिशय सुलभ आहे, अतिशय सोपं आहे, गोमट आहे, अतिशय चांगलं आहे. गोमट हा शब्द आहे ना विशेष हा वापरला जात नाही, किंबहुना काही विचित्र अर्थाने वापरला जातो. ते एक म्हण आहे ना, गोरा गोमटा असं म्हणतात, पुढचं मी काही म्हणत नाही. गोमटा शब्द, पण गोमटा या शब्दाचा अर्थ चांगला, चांगला असं. सुलभ हे साधन अतिशय सुलभ असं आहे, अतिशय चांगलं असं आहे. परी हा जेव्हा परी किंवा पण परंतु हे जे शब्द येतात इथे सगळा घोटाळा होतो. उपतिष्ठे पूर्व पुण्य, तुमचं पूर्व पुण्य किती आहे? पूर्व पुण्याईने संतसंगती लाभते, हे अगदी खरी गोष्ट आहे. जर आपल्याला संतसंगती लाभलेली असेल तर निश्चित समजावं की आपलं पूर्वपुण्य खूप चांगलं आहे. हा आडाखा आहे, निश्चित आडाखा बांधावा. आणि या पूर्वपुण्याच्या आधारावर मग आता संतांच्या ठिकाणी पूर्ण शरणागत होऊन साधना आपल्याला करायची आहे, पुढचं मार्गक्रमण आपल्याला करायचं आहे. म्हणून आपण निश्चित समजा की आपल्याला सत्संगती लाभती आहे, संतांचा संघ लाभतो आहे, अर्थात संतांचा संघ जो आहे तो संतांचा संघ फार थोडा काळ लाभत असतो, फार थोडा काळ। आपण जर आपल्याला दिवसामध्ये किती वेळ सद्गुरूंची संगती लाभते असा जर विचार केला, आठवड्यामध्ये किती वेळ लाभते, महिन्यामध्ये किती वेळ लाभते, तर ते प्रमाण जर आपण पाहिलं तर जेमतेम 1-2% असंच असतं। बघा तुम्ही, आणि इथे आल्यानंतर देखील आपलं इकडे तिकडे मन जात असतं। म्हणजे इथे आल्यानंतर एक तास जरी आपण सत्संगतीला असलो तरी देखील जवळजवळ 40-50-60-70% आपले दुसरेच विचार चालू असतात। विचारतो की काय सांगतायत बुवा, खरं असेल का हे, असं कुठेतरी बुद्धीच्या भिंती वगैरे येतात। म्हणून हा जो संत संघ जो आहे तो अंतर्यामी आपण धरून ठेवायला पाहिजे। जेवढा लाभतो त्याच्यापेक्षा तो आतमध्ये धरून ठेवून मग त्यांची ते जे सांगतात त्याचं चिंतन मनन करत करत आपलं जे पूर्व पुण्य आहे ते आणखीन पुढे वाढवत नाहीच। परी उपतिष्ठे हे लाभलेलं आहे, बँक बॅलन्स चांगला आहे, आता आपल्याला त्याच्यामध्ये भर टाकायची आहे। ही भर आपल्या साधनेनी, आपण जितक्या उत्कटतेनी तरळतेनी पुढची परमार्थाची वाटचाल करू तितके आपल्याला ते लाभत जाईल, आणि ते सद्गुरूंच्या कृपेने लाभो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। हरि ओम। आज अभंग सेवा सद्भक्त सोमेधा पेंडसे सादर कर।
केव्हा भेट देसी जीवाच्या जीवना, केव्हा भेट देसी जीवाच्या जीवना, सुखाच्या निधाना पांडुरंगा, सुखाच्या निधाना पांडुरंगा, ओसरले मन नित्य वाट पाहे, ओसरले मन नित्य वाट पाहे, नयनी निजनये दिवस रात्र, नयनी निजनये दिवस रात्र, केव्हा भेट देसी जीवाच्या जीवना, हुरहुरी चित्त सदा उत्कंठित, हुरहुरी चित्त सदा उत्कंठित, न पुरेची हाहेत चिंता वाट, न पुरेची हाहेत चिंता वाटे, केव्हा भेट देसी जीवाच्या जीवना, केव्हा येईल ती सार्थकाची वेळ, केव्हा येईल ती सार्थकाची वेळ, येसी बा कृपाळा धावोनिया, येसी बा कृपाळा धावोनिया, केव्हा भेट देसी जीवाचा जीवना, जीवाचा जीवना सुखाचा निधाना, पांडुरंगा निळा म्हणे आता न भावा उशीरा, न भावा उशीरा, निळा म्हणे आता न भावा उशीरा, भेटो मी अंतर निववावे, भेटो नी अंतर निववावे, केव्हा भेट देसी जीवाचा जीवना, सुखाचा निधाना पांडुरंगा, सुखाचा निधाना पांडुरंगा, सुखाचा निधाना पांडुरंगा, केव्हा भेट देसी जीवाचा जीवना, जीवाचा जीवना।
साधकाच्या दृष्टीने सामाजिक सेवा ही साधना होऊ शकते की नाही? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार या न्यायाने काही करावेसे वाटले तर त्यात काय वावगे आहे? कृपया या शंकेचे समाधान करावे। कोण म्हणलं वावग आहे? काही वावग वगैरे काही नाही, उलट तुकाराम महाराज जर म्हणत असतील तर त्याच्यात कसं वावग असेल? तुकाराम महाराज जर म्हणत असतील की तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार या न्यायानी काही करावेसे वाटले तर वावग असण्याचा प्रश्नच येत नाही। जिथं तुकाराम महाराज काही म्हणतायत तिथं ते वावग आहे असं मी कसं काय म्हणणार? उलट तुकाराम महाराज म्हणतात की मी खूप म्हणतो तुम्ही थोडा तरी करा, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार। कारण तुकाराम महाराजांचं जीवन हे परोपकारासाठीच व्यतीत झालं। तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता, असं तुकाराम महाराज आपल्या स्वतःविषयी म्हणतात। त्यांचं सगळं जीवन आता परोपकारासाठी आहे असं ते म्हणतात। त्यामुळं ते म्हणतात की तुका म्हणे फार, मी खूप म्हणतो तुम्ही थोडा तरी करा असं तुकाराम महाराज म्हणतात। फक्त पाहायला पाहिजे की तुकाराम महाराज हे कधी म्हणतात। तुकाराम महाराजांनी परोपकार ज्ञानपूर्व देखील केला। त्यांचा पिंड हा दयाळू परहिताकरता झटणारा असा असल्यामुळे दुष्काळ जेव्हा पडला तेव्हा तसा त्यांचा आणि साधनेचा फारसा संबंध देखील आलेला नव्हता। अशा वेळेला तुकाराम महाराजांनी आपल्या जवळचं धनधान्य संपत्ती लुटवली, लोकांना देऊन टाकली। हा जो परोपकार तुकाराम महाराजांनी केला त्यामुळे जाळूनी संसार राहिलो अंगणी अशी त्यांची शेवटी स्थिती झाली. संसारात स्वतःजवळ काहीच राहिलं नाही. आम्ही पुढे जातो भिक्षा मागण्याकरता, तर आमची घर कुत्री राखतात असं तुकाराम महाराज म्हणतात. हा जो परउपकार तुकाराम महाराजांनी केला, या परउपकाराकरता भौतिक किंवा लौकिक परउपकार केला त्याच्याकरता मात्र तुकाराम महाराज ओळखले जात नाहीत हे खरं आहे. त्यांच्या जीवनात ती घटना घडली खरी, तरी देखील त्यांच्या जीवनाचं तेवढंच वैशिष्ट्य नव्हतं. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे झाले माझे काम निवारला भवश्रम. असं जेव्हा त्यांचं झालं आणि मग त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं असणं, त्यांच्या अस्तित्वामुळेच परउपकार व्हायला लागला, या स्थितीचं मात्र लोकांना फार कौतुक वाटलं. ही जी आधीची उपकाराची गोष्ट तुकाराम महाराजांनी केली, तर ती आपण बेताबेतानी वाचतो. तुकाराम महाराजांना असा उपकार करून पश्चाताप झाला असा त्याचा अर्थ नाही. तरी देखील न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाणी मज उपदेशी, आणिक इतराशी तैची सांगे, असं तुकाराम महाराज म्हणायला लागले. या नारायणाची कृपा झाली पाहिजे. एक वेळ खायला नाही मिळालं तरी चालेल. आणि खरंच खाण्याची भ्रांत निर्माण झाली. तुकारामांच्या संसारामध्ये त्यांची मुलं त्यांच्या मांडीवर अन्न करून गेली, अशा घटना त्यांच्या जीवनामध्ये घडल्या. पण नारायणाची कृपा व्हावी अशी त्यांची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तसं जर म्हटलं तर आपल्या जवळ आहे त्याच्यापेक्षा अधिक आपण काही उपकार करू शकत नाही, आणि तसा सगळा त्यांचा करून झाला. त्याच्यापेक्षा जास्त करताच कसा येईल? पण मग नंतर त्यांनी आपली झोळी ही आत्मसमाधानाने भरून घेतली, आणि मग ते जितकं ते वाटत गेले तितकी ती अक्षय कधीही न अटणारी अशी ज्ञानाची झोळी सगळ्यांना उपयोगाला आली. त्यामुळे तुका म्हणे फार थोडा तरी उपकार या न्यायाने काही करावेसे वाटले, तर त्यात काय वावगे आहे? कोण म्हणलं वावग आहे? वावग काही नाहीये. आपली जी स्वधर्म कर्म आहेत, ती स्वधर्म कर्म ही व्यापक अशा प्रभूचं सेवा करण्याचं एक साधन आहे हे आपल्याला समजत नाहीये. आपण परउपकार करायला जेव्हा जातो तेव्हा आपल्या वाट्याला आलेली कर्म, कोणाचीही कोणतीही कर्म असोत, त्या कर्मांनी एक प्रकारे जनतेची किंवा आत्ताचा लोकप्रिय शब्द म्हणजे जनता जनार्दन याची खरं म्हणजे सेवाच होत असते. आपला तसा दृष्टिकोन नसतो. आपण पोट भरण्याकरता म्हणून सुद्धा जी काही कर्म करतो त्या कर्मांचा खरं जगताला उपयोग होतो आणि प्रसाद रूपाने काही आपल्याला मिळतं असं खरं समजायला हवं. आपण तसं समजत नाही. त्यामुळं हे जे सेवेचं वर्म आहे ते सेवेचं वर्म आपल्या स्वधर्म कर्मामध्येच खरं तर आहे. पण या स्वधर्म कर्मामध्ये असणारं जे सेवेचं वर्म आहे ते लक्षात घ्यावं आणि त्याच्याही पेक्षा पलीकडे पुढे जाऊन ती तर सेवा करावीच, पण आणि काहीतरी सेवा जर केली तर काय हरकत आहे असं विचार जरूर करावी. कोणी अडवलंय? साधकाच्या दृष्टीने सामाजिक सेवा ही साधना होऊ शकते की नाही? होऊ शकते. सामाजिक सेवेचे जे बरेच प्रकार आहेत त्याच्यापैकी कोणकोणती तुम्ही करू इच्छिता? निरक्षरांना साक्षर करणं ही एक सामाजिक सेवा आहे. जी अस्वच्छ वस्ती आहे त्याचं निर्मूलन ही एक सामाजिक सेवा आहे. एवढंच नव्हे तर इथं तोंडाला रुमाल बांधून पोलिसांना मदत करणं ही देखील सामाजिक सेवा आहे. कोणती करायची आहे तुम्हाला? सेवा तर समोर हात जोडून उभीच आहे. कोणी म्हटलं की तुम्हाला करायला कोणी अडवलंय? फक्त तुकाराम महाराज जे म्हणतात त्यांचा जर दाखला देत असू तर आपली स्वधर्म कर्म हे सामाजिक सेवेचं उत्कृष्ट साधन आहे हे प्रथम समजलं पाहिजे. ते आपण समजून घेऊ आणि आपल्या हातून सामाजिक सेवा घडत नाही असं जर वाटत असेल तर तो न्यूनगंड आपण काढून टाकण्याची गरज आहे. असं होऊ शकत नाही. आपल्या स्वाभाविक सेवेनेच खरं तर ईश्वराची पूजा होत असते. अशी स्वाभाविक सेवा स्वकर्म सेवा आपण खरं म्हणजे करतच असतो. त्यामुळे आपण सेवा करत नाही असं समजू नका. साधकाला विशेष करून डोळे मिटून साधना करणाऱ्या साधकाला बऱ्याच वेळेला खडसवण्यात येतं की डोळे मिटून काय होणार, त्याच्यापेक्षा सेवा वगैरे जरा करा. काही तरुण मुलं स्वामीजींकडे आली ती बर का, काही आपल्यापैकी काही जण तिथं उपस्थित असतील तेव्हा माया अपार्टमेंटमध्ये, आणि त्या तेव्हा जी केंद्र चालत असत त्या केंद्रांना अशा प्रकारचं ते केंद्रामध्ये ठराविक कार्यक्रम असं स्वरूप नसे. त्या केंद्रामध्ये स्वामीजींना जो वाटेल तसा सहज सुंदर कार्यक्रम होत असे. तर त्या मुलांनी स्वामीजींना असं विचारलं की आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. स्वामीजी खूप खुश झाले, तरुण मुलं आहेत प्रश्न विचारत आहेत. आणि मग त्या मुलांनी विचारलं की डोळे मिटून बसून काय होणार आहे. स्वामीजींनी किती गांभीर्याने आणि सुंदर उत्तर दिलं की डोळे मिटून बसल्यामुळं खरं म्हणजे सत्य उलगडतं, शांती मिळते, समाधानाला प्राप्त. पुढचा प्रश्न आला की एवढी गरिबी आहे, एवढी असमानता आहे, आर्थिक असमानता आहे, सामाजिक असमानता आहे, शिक्षणाबद्दल असमानता आहे, संधीबद्दल असमाधानता आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? पुढचा प्रश्न आला की अशा प्रकारे डोळे मिटून बसल्यामुळं समाजाची काय सेवा घडणार, आणि जर खरं सांगायचं झालं तर तेव्हा असं झालं की स्वामीजी जी उत्तरं देत होते त्याच्यातूनच प्रश्न सुरू झाले आणि ती मुलं एक प्रकारे वितंड वाद घालून स्वामीजींना अडवायला लागली. आणि ती असं म्हणायला लागली की इथं एवढी तरुण मंडळी येऊन बसलेली आहेत, या मंडळींचा वेळ वाया जातोय असं नाही का तुम्हाला वाटत? आणि स्वामीजी म्हणत होते अरे वेळ कसा वाया जाईल, यांनी त्यांना समाधान मिळतंय, अशा प्रकारे ते चाललेलं होतं. मी स्वामीजींना म्हटलं की स्वामीजी तुमची परवानगी असेल तर मी या मुलांशी बोलू का? बोल म्हणाले, तू बोल यांच्याशी. तर मी म्हटलं की तुम्हाला हवंय काय, त्या मुलांना विचारलं. तर ती मुलं म्हणाली की डोळे मिटून बसण्याच्या ऐवजी डोळे मिटून बसण्याच्या ऐवजी समाजाची सेवा आम्हाला हवी आहे. तर मी म्हटलं ऐवजी का, डोळे मिटून बसलं आणि समाजाची ही सेवा झाली तर तुमची काय हरकत आहे? काहीच हरकत नाही म्हणाली. ते तर आम्ही इथं सांगायला आलोय. मग येत जा केंद्रात. मी त्यांना असं म्हटलं मग केंद्रात येत जा. एक तासभर तर केंद्र असतं, डोळे मिटून बसा आणि तुम्हाला हवी ती सेवा करा, तुम्हाला अडवले कोण? तर ते असं मला म्हणायला लागले की आम्ही तेच विचारायला आलोय की तुम्ही तिकडे काय येत नाही. मी त्यांना असं म्हणलं की स्वामीजींचं जे कार्य आहे ते कार्य असं आहे की इथं वेगवेगळ्या संदर्भामध्ये कामं करणारी मंडळी येतात. कोणी डॉक्टर आहेत, कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहेत, कोणी नोकरदार आहेत, कोणी इंडस्ट्रियलिस्ट आहेत, कोणी विद्यार्थी आहेत, आणि ती सर्व मंडळी आपलं आपलं कर्तव्य करत आहेत. या कर्तव्यामध्ये ते सेवा पाहत आहेत, पण तरी देखील वेगळी सेवा म्हणून तुम्हाला हवी असेल तर तसाही एक वर्ग आपल्याला इथं निर्माण करता येईल. तुम्ही येत जा, आम्ही अभिमानाने सांगू की अशी मंडळी देखील इथं ध्यानाला येतात आणि परत सेवाही करतात. शिवाय तुमच्यामुळे जर कोणी प्रेरित झालं तर इथूनही तुम्हाला मंडळी मिळतीलच की. पण डोळे मिटून काय होणार आहे असं म्हणून इथलं कार्य बंद पाडून तुम्हाला तरी काय मिळणार आहे? इथं जी 50-25-40 मंडळी आहेत, तरुण मंडळी जी बसतात, त्यांना तुम्हाला पुष्कळ मंडळी आहेत आवाहन करण्यासाठी, पण मीच तुम्हाला आवाहन करतो की इथं या, म्हणजे तुमचे सगळे प्रश्नच मिटतील. स्वामीजी त्यांना म्हणायला लागले की हा सांगा आता त्याला, सांगा आता तो हे विचारतोय त्याला सांगा, बोला आता तुम्ही बोला, असं स्वामीजी म्हणायला लागले. मी याच्यासाठी म्हणत नव्हतो की स्वामीजी जे सांगतायत त्याच्याऐवजी मी काही वेगळं सांगितलं, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं नाही. मी अशा करता हे सांगतो आहे की त्यांचा जो जन्म होता, स्वामीजींचा जो जन्म होता तो कशा करता होता हे समजून न घेता ते स्वामीजींशी बोलत होते. स्वामीजींना मुख्यतः काय सांगायचं आहे आणि ते जे सांगताहेत त्या माध्यमातून काही समाजावर उपकार होतो आहे हे ते मानत नव्हते. आपल्या कल्पनेप्रमाणे जर स्वामीजींनी सांगितलं तर समाजावर उपकार होईल असं त्यांना वाटत होतं. आणि स्वामीजी तर सांगत होते की इथं अरे आदर्श मनुष्य घडण्याचा प्रयत्न, घडवण्याचा प्रयत्न या केंद्रांमधून होतो. चांगला माणूस निर्माण झाला की तो सेवा करेलच. मी त्यांना असं म्हटलं की स्वामीजींचं हे कार्य आहे, तुमचं जर कार्य सेवा म्हणून असेल आणि सेवा हीच तुम्हाला जीवनात प्रधान गोष्ट वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या जोगते लोक मिळतील ना. त्याच्याकरता इतकी उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तीशी येऊन वितंडवाद घालणं हा एवढा एकच उद्योग आहे की काय? तुमच्या प्रकृतीचे लोक शोधा, नाहीतर इथं यायला सुरुवात करा. आम्ही म्हणायला सुरुवात करू की ही मंडळी ध्यानालाही बसतात आणि सेवाही करतात. त्यामुळे साधकाच्या दृष्टीने सामाजिक सेवा ही साधना होऊ शकते की नाही? होऊ शकते. पण प्रत्येक साधकाला तुम्ही अशा रीतीने सेवा सेवा म्हणून दरडावू शकत नाही. पिंड असतो, एक प्रत्येकाचा एक पिंड असतो आणि तो आपल्या कर्मांद्वारे सेवा करतो आहे असं त्याला भान असतं. त्याला जरी भान नसलं तरी देखील हे जगडव्या चक्र केवळ एकानी दुसऱ्याची केलेली सेवा याच्यावर चालू आहे. आज जे जगत चालू आहे, अगदी इथं असलेल्या सगळ्या वस्तू, आपल्या अंगावरची वस्त्र देखील पाहिली तर कोणीतरी काम केलेलं आहे, सेवा केलेली आहे, म्हणून आपण या सर्वाचा उपभोग घेतो आहोत. अशा प्रकारचं भान राखणं गरजेचं आहे. त्यातही सेवा ही साधना असं जे म्हटले त्याला मात्र माझा आक्षेप आहे. केवळ सेवा ही साधना होऊ शकत नाही. विनोबांची जी वचनं आहेत, विनोबांनी माझ्या आईची वचन आहे म्हणून काही वचनं लिहिली, त्याच्यात ती म्हणते की विन्या, देशसेवा ही ईश्वर सेवा आहे जरी खरं असलं तरी देखील देवापुढे पाटावर बसून थोडा वेळ तरी डोळे मिटून उपासना केली पाहिजे, असं आईने विनोबांना सांगितलं. त्यामुळे सामाजिक सेवा ही साधना अशा किती पारमार्थिक संस्था देखील अशा सेवेच्या तंत्रामध्ये अडकलेल्या आहेत, कारण एवढं वाढवून ठेवलेलं आहे, आश्रम साफ कसा होणार? त्यामुळे मग सेवा हाच ईश्वर असं सगळं करावं लागतं. तिथं आलेल्या लोकांना कोणाला तरी वेगवेगळी कामं देणं, संन्याशांना अकाउंट्स रायटिंगची कामं देतात, संन्याशांना लायब्ररी चालवण्याची कामं देतात. त्यांनी संन्यास काय लायब्ररी चालवण्यासाठी घेतला? ईश्वर दर्शनाकरता म्हणून आले, पण एवढ्या व्यवस्थेमध्ये आता ही कामं करणार कोण? शेवटी असं झालं की कामालाच प्राधान्य आलं. अगदी विवेकानंदांनी देखील असं केलं. ते शेवटी म्हणायला लागले की जर सेवा केली नाही, सेवेला चुकला तर ईश पूजेला चुकला. सेवा हीच खरी ईश सेवा, ईश पूजा. इथपर्यंत आले. याचं कारण मोठमोठ्या जमिनी घेऊन ठेवल्या. आता या सगळ्या बांधलेल्या प्रिमायसेस आहेत आणि व्यवस्था आहे, तर ती व्यवस्था चालायची कशी? म्हणून पारमार्थिक संस्थांपासून सगळे या सामाजिक सेवेमध्ये गुरफटले गेले, अशा करता गुरफटले गेले. नाहीतर खरं म्हणजे सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवः तु इष्ट कामधुक. असं भगवंत जे म्हटले की यज्ञ भावने सकटच प्रजेची निर्मिती केलेली आहे. ब्रह्मा जेव्हा प्रजा सृजिता झाला, प्रजेची निर्मिती झाली, तेव्हा इनबिल्टच, आतच, हृदयातच सेवा करण्याचं तंत्र देऊनच जन्माला आला. तुम्ही कल्पना करा की आईने जन्म दिला असता पण सेवेचं वर्म जर तिच्यापाशी दिलंच नसतं ईश्वराने, तर आपलं जीवन काय राहिलं असतं? आपण जगलोच नसतो. सगळीकडे सेवा दिली भगवंतानी आणि म्हणून हे सगळं जीवन चालू आहे. त्याच्यात वेगळी सामाजिक सेवा करायची असेल, त्यांनी खुशाल करावी. कोणी अडवलेलं नाहीये, पण सेवा हीच काय साधना असं मुळीच होऊ शकत नाही. सेवा हीच साधना कशी होईल? आसीन संभवात असं जिथं योगसूत्र आहे, बसूनच उपासना संभवते असं जेव्हा योगसूत्र आहे, डोळे मिटून बसल्याखेरीज ध्यान कसं होणार? काय झाडून थोडंच आत्मज्ञान होणार आहे? या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्याच आहेत. तुम्ही ध्यानाला बसता पण घर नाही का झाडत? झाडावंच लागतं. पण घर झाडून कधी आत्मज्ञान झालंय? ध्यानाला बसून ती गोष्ट होणार आहे. असं असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचं आपल्या आपल्या ठिकाणी महत्व देखील आहे आणि आपल्या आपल्या ठिकाणीच ती शोभते, त्याच्यापेक्षा जास्त ती शोभत नाही असं लक्षात घ्या. आपल्या केंद्राच्या ज्या रचना केल्या, या रचनेमध्ये जवळपास कामं काही ठेवली नाहीत सेवा म्हणून. नाहीतर जेवढं जास्त निर्माण करू तर मग तेवढं आलंच ते. तरी देखील आता भूगावला सेवा म्हणून भगिनी वर्ग जातो 3 दिवस. पण आपल्या इथं खूप मोठं मनुष्यबळ असल्यामुळं आपण हे करतो. काही सेवा ही करावी, पण सेवा हीच साधना असं होऊच शकत नाही. आणि जो सांगतो अशा प्रकारे, कोणीही असो, कोणीही ते सांगितलेलं असो, काहीतरी हेतू असला पाहिजे. त्याच्याशिवाय असे उद्गारच निघणार नाहीत. तेच विवेकानंद शेवटी जे याचं प्रतिपादन करत होते, त्या भगिनी निवेदिता त्यांच्याकडे गेल्या. कोणतं मासिक होतं का, लोगो तयार करायचा होता. आत्मनो हिताय जगत सुखाय च असं वाक्य घेऊन गेले. ते म्हणाले, मला आता माझ्याकडे आता काही आणू नका, मला आता हे काही कळत नाही. म्हणाले ते जगत हिताय वगैरे मला काही कळत नाही, आत्मनो हिताय एवढं मला कळतं असं म्हणाले. रामकृष्णांनी किल्ली काढून घेतली ती ध्यानाची. आणि ते म्हणाले की जेव्हा तुला ही किल्ली मिळेल तेव्हा तुझं जीवन संपेल. 3 दिवस विवेकानंद अशा मनस्थितीत होते की अधिकाधिक ध्यानाला बसावं, आणि तेव्हा नेमक्या त्या घेऊन गेल्या. ते म्हणाले आता हे तुमचं तुम्ही सगळं काय पाहायचं ते पहा. आत्मनोहिताय जगतहिताय च, याच्यातले जगतहिताय च हे काय असेल ते असो, आत्मनोहिताय यालाच प्राधान्य आहे, मला आता काही विचारू नका म्हटले. अशी गोष्ट आहे. त्यामुळं सेवा ही आपल्या ठिकाणी महत्वाचीच गोष्ट आहे, पण आपल्या ठिकाणी ती साधन एवढं पद घेऊ शकत नाही. तरी देखील कर्मांमधून कर्मे ईशु भजावा असंही सांगितलेलं आहे. एका मर्यादित अर्थाने आपली जी स्वधर्म कर्म आहेत त्या स्वधर्म कर्मानी तया सर्वात्मका ईश्वरा स्व कर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी, असं ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणाले. त्या सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराला स्वकर्म दुसऱ्याच्या आत असणाऱ्या आत्मरूपाने असणाऱ्या परमेश्वराची सेवा ही नकळत घडत असते. जसं आई वडील मुलांची, मुलं इंटर्न आई वडिलांची त्यांच्या मुलांची, अशी सेवा करत करत कुटुंब संस्था चालते. आणि त्याचप्रमाणे अनेक अनेक सेवाभावीच म्हणायची अशा संस्था काम करतात. आपली जी कर्म आहेत ती कर्म देखील सेवाप्रवणच आहे, तसा दृष्टिकोन नसतो. परमार्थामध्ये तो दृष्टिकोन आला की झालं. त्यांनी उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणून जनकांचं दिलं, देखपा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. जे आपल्या कर्मामध्ये रत राहिले, स्वधर्माप्रमाणे राज्यशकट चालवलं, पण ममत्वरहित फलाशा विरहित ज्याला बुद्धी योग असं म्हणतात, सांख्य बुद्धी लक्षात घेऊन आत्मविषयक तत्वज्ञान लक्षात घेऊन कर्म करण्याच्या युक्तीनी म्हणजे सेवेनी साधनेनी ते समाहित झाले. पण केवळ सामाजिक सेवा ही साधना मात्र होऊ नाही शकत. त्याला पारमार्थिक भावनेचा जर स्पर्श असेल तरच काहीतरी घडेल, इरवी घडणार नाही. आणि बसून केलेल्या उपासनेची जागा ही सेवा मुळीच घेऊ शकत नाही, कसं शक्यच नाही, कधीच होऊ शकत नाही. अशा सेवेनी अहंकार जाणं, गुरुगुरुही लाकडं फोडून देणं, सद्गुरूंची सेवा करणं, हे सगळं अहंकार त्यागाकरता होतं. सद्गुरूंना तोष देणं हा जो उद्देश होता तोही खरं म्हणजे आपल्या अहंकारावरची युक्ती होती. अशा प्रकारे काही कर्म सेवेची जरूर करावीत आणि समाजाकरता देखील करावीत, तारतम्य राखून करावीत परमार्थी माणसांनी, असं मी सांगतो. बाकी केवळ सेवा म्हणून जे समाजाची सेवा करायला बाहेर पडतात ते आता सगळ्यांची संपत्ती कशी वाढतीये ते तुम्ही पाहताच आहात. सेवा म्हणता म्हणता कुठं ते कधी खिसे कापू बनतात काही सांगता येत नाही, इतक्या थराला जाऊ शकतात लोक. असं असल्यामुळं साधकांनी याबाबत मात्र अशा प्रकारे सावध राहावं आणि आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे साधना करून मिळवलेल्या पात्रतेनी आणि दुसरीकडे ईश्वर आहे अशी भावना धरून त्याची सेवा करतो आहे अशा भावनेनी केलेली सेवा मात्र चित्तशुद्धीचं फळ देते. आणि त्या चित्तशुद्धीमुळे त्याची साधनेत जशी जशी प्रगती होते तसं तो या देहबंधातून सुटून जातो असं होतं. तर असा हा समग्र विषय आहे असं मला वाटतं. हा विषय जो आहे त्याचं चिंतन जरूर करावं. आणि तुम्हाला सेवा या कारणाने कोणी निष्प्रभ ठरवत असेल तर मी मी बारामतीला गेलो होतो, एक जण मला भेटायला आले, ते म्हणाले की डोळे मिटून बसणं हा स्वार्थ नाही का असं मला म्हणाले. मी म्हणलं तुम्हाला, तुम्ही परार्थ करता म्हणजे काय काय करता आणि तुम्ही तुमच्या आनंदा करता काही करता की करत नाही. तुम्हाला स्वतःला शांती मिळाली पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हो वाटतं म्हणाले. मग स्वतःला समाधान मिळणं हा स्वार्थ आहे. तुम्हाला, तुम्ही अशांती मध्ये असलात म्हणजे फार मोठं तुम्ही समाजाकरता करता असं वाटतं की काय? शांती मिळवण्यात कसला आलाय स्वार्थ? नाही म्हणाले, काही नाही. मग तेच साधनेनी होतं, असं कसं होईल? डोळे मिटून बसणं हा स्वार्थ कसा ठरेल? त्यांनी जर शांती मिळत असेल तर शांती मिळवणं हा स्वार्थ आहे, जे शांती सोडून देणं म्हणजे निस्वार्थ. काय म्हणायचं काय त्यांना? काही काही बोलताच येईना. असं असल्यामुळे या कल्पना आपण जितक्या अधिकाधिक स्पष्ट आपल्यापाशी ठेवू तितकं आपल्याला कर्मविचारही हवाय आणि साधना विचारही हवाय. या दोन्ही गोष्टीमध्ये आपण पारंगतच असणं गरजेचं आहे असं मला वाटतं, आणि मग नंतर त्याच्या आचारामध्ये देखील पारंगत असणं गरजेचं आहे. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.